वारीला जोडी न जाऊ, विठू रायाला गोडी न पाहू। अग चल चल जाऊ माऊलीच्या पालखीला,
राया चल चल जाऊ विठूच्या नगरीला।
यंदा वारीला जोडी न जाऊ, विठू रायाला गोडी न पाहू।
एसटी गाडी न येणार नाही, मी येईन पायी पायी।
अग चल चल पालखीला,
राया चल चल जाओ विठूच्या नगरीला।
करग तयारी जाण्याची, संग असू दे छत्री त्या पाऊस पाण्याची।
तुळस मी हो घेते, तुम्ही पताका घ्या की उगळून गोपी चंद आहो कपाळी बुक्का ल्याके।
विशी देऊन पावती फाड, देऊन पावती फाडू, मग जेवण बुंदी लाडू।
गोडी गोडी न उपास सोडू, अन्न जेवताना पोटू काढू।
अग चल चल जाऊ माऊलीच्या पालखीला,
राया चल चल जाऊ विठूच्या नगरीला।
जन कीर्तन चाले थाटान माटान, स्वर्गाच सुख हे पाहू त्या दिंडीच्या वाटान।
विठ्ठल नामात न्हावू भक्तीच्या लाटान, जीवनाच सार्थक होईल आहो त्या हरी पाठान।
चल खेळूया फुगड्या दोघे, चल खेळूया फुगड्या दोघ, मग जाईल दुःख भोग।
कसा चुळून आलाय योग, आता होईल मना जोग।
अग चल चल जाऊ माऊलीच्या पालखीला,
राया चल चल जाऊ विठूच्या नगरीला।
वाळवंटात जाऊ चंद्रभागेच्या काठी, कितीही गर्दी जमते त्या विठू रायाच्या साठी।
मीही आले चरणाशी आशा करून ही मोठी, दिवा मिळो वंशाला फक्त एकच बाळ पोटी।
मनोभावाने करीन सेवा, भावाने करीन सेवा, मला भक्तीचा मिळावा मेहवा।
चला मला हो विठोबा दावा, माझ्या हातांना अभिषेक भावा।
अग चल चल जाऊ माऊलीच्या पालखीला,
राया चल चल जाऊ विठूच्या नगरीला।
यंदा वारीला जोडी न जाऊ, विठू रायाला गोडी न पाहू।
एसटी गाडी न येणार नाही, मी येईन पायी पायी।
अगच चल जाऊ माऊलीच्या पालखीला,
राया चल चल जाऊ विठूच्या नगरीला,
लवकर चल चल जाऊ माऊलीच्या पालखीला।